चांदा शहरातील विभागातील बंधू आणि भगिनी, काही महिन्यापूर्वी आपल्या या शहरामध्ये यायचं कबूल करून मी आलो नाही. ते माझ्या मनाला राहून गेली ती खान कबूल केल्याप्रमाणे मी आज येऊ शकलो, त्यामुळे थोडीशी कमी झाली आहे. थोडा उशीर करून इथं आलो असताना सुद्धा आपण एवढ्या संख्येने जे उपस्थित राहिला त्याच्याबद्दल मी पहिल्या प्रथम आपले आभार मानतो. गेले 2 दिवस नागपूर विभागाच्या 1-2 जिल्ह्यामध्ये मी हिंडून पाहिलं. जो उत्साह, जो जिव्हाळा, जी आपुलकी या विभागानं दाखवली ती पाहिल्यानंतर माझं मन एका उत्साहाने भरलेलं आहे. जे अवघड काम अंगावरती घेतलं ती पुरी करण्याची हिंमत माझी वाढली आहे. ती एक गोष्ट कबूल केल्याशिवाय मला राहत नाही. आपल्या देशामध्ये आणि विशेषतः या विभागामध्ये, मुंबई राज्याच्या जुन्या आणि या नव्या विभागामध्ये गेली वर्ष 1.5 वर्ष ज्या घटना घडत होत्या, जे वातावरण वाढतच होतं, ते वातावरण आणि त्या घटनांची आठवण झाल्यानंतर आज असं वाटतं की खरोखर ते जे घडत होतं ते खरं होतं की खोटं होतं याची शंका वाटते. असा एक वेळ आला होता जेव्हा मनाला असं वाटत होतं की या देशामध्ये जे पवित्र आणि चांगलं असं आम्ही मानलं ते राष्ट्रप्रेम आणि ती देशाची भक्ती कदाचित हे काल्पनिकच गोष्ट होती की काय अशा तऱ्हेचं वातावरण काही विभागामध्ये उत्कटतेनं पाहायला जात. स्वराज्याची प्राप्ती झाल्यानंतर राज्याची काही पुन्हा रचना केली पाहिजे असा तऱ्हेचा प्रश्न निर्माण झाला आणि तो योग्य तऱ्हेनं निर्माण झाला. कारण इंग्रजांनी आपल्या हातामध्ये राज्य ठेवलं असताना जो नकाशा तयार केला होता देशाचा, त्या नकाशाच्या पाठीमागे काही शास्त्र नव्हतं, काही योजना नव्हती. इंग्रज जसजसा प्रदेश जिंकत गेला तसा तसा त्यांनी त्याचा त्याचा प्रदेश बनवला आणि त्याचं राज्य बनवत गेले. आणि एकदा राज्य बसलेलं आहे मग मोळा कशासाठी म्हणून त्यांनी ते 100 वर्ष चालू ठेवलं. स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर स्वराज्याचा कारभार सुखकर करण्याच्या दृष्टीने, अधिक लोकहितकर करण्याच्या दृष्टीने, लोकांच्या जवळ जाऊन करण्याच्या दृष्टीने या प्रांताची पुनर्रचना करण्याची आवश्यकता होती. आणि मग ती प्रांताची पुनर्रचना करावी असं निश्चित झाल्यानंतर कोणत्या तत्वावरती ती करावी याच्या संबंधी वाद सुरू झाला. मी हा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात एवढ्याच करता सांगतोय की आज जे नवीन राज्य निर्माण झालंय ते राज्य तुम्ही स्वीकारलं असं तुमच्या गेल्या 2 दिवसाचा जो मी उत्साह पाहिला त्या उत्साहावर माझं मत झालंय. परंतु ते तुम्ही स्वीकारलेलं जर असेल तर ते विचारपूर्वक जर स्वीकारलं असेल, त्याच्या पाठीमागच्या कल्पना समजून जर स्वीकारलं असेल तर ते तुमच्यासाठीही चांगलं आणि त्या राज्यासाठीही चांगलं. म्हणून त्याच्या पाठीमागच्या काही विचार कल्पना स्पष्ट करण्याकरता मी थोडासा इतिहास सांगतो. झालेल्या गोष्टीची झालेला कोळसा उगाळण्यासाठी नाही, अशा तऱ्हेची मागणी सुरू झाली की एका भाषेचं राज्य असावं, अशी एक मागणी निर्माण झाली होती. आणि ती राष्ट्र मागणी होती की असं एखाद्या भाषेचं छोटंही राज्य असावं. आणि मग ते वातावरण निर्माण झालं तो इतिहास तुमच्या डोळ्यापुढे. आणि मग मी तुम्हाला सांगितलं की असं वातावरण निर्माण झालं त्यामध्ये अशी एक छटा होती की या देशामध्ये मी सारखं वारंवार गेले 2 दिवस सांगत आलोय. माझ्या तर मनाशी असं वारंवार येऊन गेलं होतं की या देशामध्ये कधी गांधी आणि नेहरू यांच्यासारखे, गांधी आणि टिळकांच्यासारखे राष्ट्रभक्ती शिकवणारे पुढारी जन्माला आले होते की नव्हते अशी शंका मनाला वाटावी अशा तऱ्हेचं वर्तन समाजातल्या काही भागांनी, काही चांगल्या भागांनी केलं असा अनुभव आला. म्हणजे असं वातावरण निर्माण झालं की देवकी एक भाषा बोलणारा गट दुसऱ्या भाषा बोलणाऱ्या गटाला आपला मित्र मानतच नाही, दुसऱ्या भाषा बोलणाऱ्या गटाला आपला भाऊ तो मानतच नाही. अशा तऱ्हेचं साशंकतेचं, अशा तऱ्हेचं अविश्वासाचं आणि किंचित शत्रुत्वाचं वागणं बोलणं आणि लिहिणं सुद्धा समाज जीवनामध्ये गेल्या वर्षभरामध्ये आम्ही पाहिलं. आणि माझ्या मतानं देशावरती याच्या इतकं मोठं संकट दुसरं कुठलं येऊ शकेल असं वाटत नाही. परका शत्रू जर या देशावरती चाल करून आला तर मला खात्री आहे या देशातलं प्रत्येक देशभक्ताचं अंतःकरण जागं होईल आणि प्रत्येक माणसाची छाती म्हणजे जसं काय एखाद्या नव्या कथाचा तट आहे या बुद्धीनं तो लढेल त्याच्या संबंधानं मला शंका नाहीये. चाल करून आक्रमण करून येणाऱ्या शत्रूला तोंड देणं अतिशय सोपं आहे देशभक्त राष्ट्रामध्ये. आणि तुमचा माझा देश देशभक्तांचा देश आहे यात शंका नाही. पण जेव्हा तुमच्या आमच्या मनातच जेव्हा शंका निर्माण होतात आणि जेव्हा आतून पोखर आणि पोकळी निर्माण होते त्याची भीती फार भयंकर आहे. आणि ती परिस्थिती गेल्या वर्षभरामध्ये निर्माण झाली होती ही गोष्ट सत्य आहे. ती परिस्थिती जेव्हा देशाच्या पुढाऱ्यांनी पाहिली तेव्हा त्यांनी असा निकाल घेतला की नाही दोन भाषा बोलणारे हे गट एकमेकापासून भांडून बाजूला होऊ मागतात यांना जर असं होऊ दिलं तर हे भाऊ भाऊ म्हणून बाजूला होणार नाही, हे एकमेकाचे शत्रू म्हणून कदाचित बाजूला होतील. आणि भावाभावाची भावना विसरून जर ह्या देशातले दोन गट जर एकमेकापासून अलग झाले तर त्यातून निर्माण होणारं जे संकट आहे तितकं भयंकर आहे की त्या संकटापासून या देशाला वाचवलंच पाहिजे आहे असा विचार या देशातल्या प्रमुख नेत्यांच्या पुढे आला. आणि त्यांनी एकाएकी असा निर्णय घेतला की नाही महाराष्ट्र आणि गुजरात दोन राज्य होत होती वेगळी त्यांना एका रात्रीमध्ये निकाल बदलून सांगितले की नाही या दोन प्रदेशांचं राज्य एक केलं पाहिजे आहे. आणि ते एक राज्य निर्माण झालेलं आज आपण पाहतो. त्याच्या पाठीमागची भूमिका कृपा पण आपण समजावून घ्या हे करण्याची आवश्यकता का होती. मी बघा तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे या देशाच्या स्वातंत्र्याच्या मुळाशी जर कुठलं पहिलं तत्व जर असेल तर ते पहिलं तत्व या देशामध्ये तुम्ही आम्ही ही जी निर्माण केलेली नवी भावना आहे की या देशामध्ये राहणारा मनुष्य तो कुठल्याही जातीचा धर्माचा किंवा भाषेचा असो हा एकमेकाचा भाऊ आहे. आम्ही सगळे पहिले हिंदी आहोत मग आम्ही दुसरे कोणीतरी. हे शिक्षण जे आम्ही गेली 25-30-40 वर्ष या देशामध्ये घेतलं ते शिक्षण जर आम्ही या देशामधलं विसरलो तर देशाच्या राज्याचा देशाच्या स्वराज्याचा पायाच ढासळला असं आपण समजून चाललं पाहिजे. पण ही गोष्ट जर या देशामध्ये निर्माण झाली नसती वारंवार मी या गेल्या 2 दिवसामध्ये सांगितलेली गोष्ट मी पुन्हा सांगतोय ती जर गोष्ट या देशामध्ये निर्माण झाली नसती तर हा देश स्वतंत्र झालाच नसता. गांधींनी 30-40 वर्षातून कुठली गोष्ट तुम्हाला मला जर शिकवली असती तर ती ही शिकवली की आम्ही एकमेकांचे भाऊ भाऊ आहोत. खऱ्या खुऱ्या अर्थानं भाऊ भाऊ आहोत ही गोष्ट शिकवली आणि ती आपण अनुभवायला आणली. कानडी तेलुगू तामिळी गुजराती मराठी बोलणारा इंग्रजाच्या एका सुंगात राहिला आणि भाऊ भाऊ म्हणतो एका थाळीमध्ये जेवला. इंग्रजाच्या गोळ्या खाताना इंग्रजाचा लाठीमार खाताना इंग्रजाच्या घोड्याच्या टापा खाताना हा गुजराती हा मराठी हा कानडी हा तामिळी हा भेद तुमच्या माझ्या मनाशी आला नाही. हिंदी म्हणून आपण एक उभे राहिलो हिंदी म्हणून आपण त्याच्याशी तोंड दिला आणि झगडा केला त्याच्यातून जे तुमचं माझं जे हिंदी मन हिंदी जीवन आहे ते पुढे आलं त्याच्या पुढे इंग्रजी सत्तेला मान खाली घालावी लागली त्याच्या पुढे त्यांना पराजय पत्करावा लागला. ही शक्ती जी आहे या शक्तीमुळे तुम्हाला मला या देशामध्ये राज्य मिळालं. नाहीतर इंग्रज सत्ता तुमच्या माझ्या पुढे पराभूत होऊन जाण्याची मोठी कर्तबगारी तुम्ही मी दाखवली होती असं मानायचं आपण कारण नाही. पण इंग्रज ज्यावेळी या देशातून निघून गेला तो काळ कोणता होता हे कसं आपण आपल्या लक्षात आला इतिहासाची आठवण करून देण्याची जरूर एवढ्या करता की इथं राज्य मिळून गेल्यामुळं राज्य कसं मिळालं हे मुळे आमच्या ध्यानातच येईन असं झालेलं आहे आणि ते विसरायला लागलो आहे. राज्य मिळाल्यानंतर राज्य कुणाच्या ताब्यात असावं अशाच विषयावरती आम्ही चर्चा करतो. परंतु हे राज्य मिळालं कसं, कोणत्या गुणामुळे आणि कोणत्या कारणाने मिळालं याचा वारंवार विचार या देशामध्ये आम्ही जिवंत ठेवला पाहिजे. इंग्रज जेव्हा या देशामधून गेला तेव्हा तो दुबळा नव्हता हे कृपा आपण लक्षात ठेवा. काही लोक मोठ्या हौसेनं सांगतात की इंग्रजात लढाईमध्ये दुबळा झाला होता म्हणून हिंदुस्थान निघून गेला. हे इतकं खरं नाही, कारण तो जेव्हा या देशामध्ये निघून गेला तेव्हा तो त्या लढाईतला हरलेला पक्ष नव्हता, तो जितपक्ष होता. त्यानं दुसऱ्या दोन मोठ्या पंथांचा, दोन मोठ्या लष्करशाहींचा जबरदस्त पराभव केला होता जगामध्ये. युरोप जिंकायला बाहेर पडलेल्या हिटलरचा त्यांनी पराभव केला होता आणि पूर्व जग जिंकायला बाहेर पडलेल्या जपानचा त्यांनी पराभव केला होता. एवढ्या दोन जबरदस्त सत्तांचा 1945-46 साली पराभव केल्यानंतर 1947 साली या देशामध्ये तो आला आणि या देशातल्या निशस्त्र लोकांच्या पुढे सांगितलं जाणं की तुमची सत्ता तुमच्या दादातून देतो आणि मी निघून जातो. याचं कारण, याचं कारण असं आहे, त्याने असं पाहिलं होतं तो शान आहे की तो ज्या एका गुणावरती या देशामध्ये राज्य करत होता, ज्या एका गोष्टीवरती त्याचं राज्य आधारलं होतं या देशामध्ये, ती गोष्ट त्याला कुठे दिसून येत नव्हती. आणि ती गोष्ट म्हणजे या देशातल्या लोकांच्या मनामध्ये त्या राज्यासंबंधीची जी भीती होती, जे भय होतं, ते शिल्लक राहिलेलं नव्हतं. राज्य दोन गोष्टीवरती चालतं, कुठलंही राज्य जगातलं. आत्ताचं राज्य, पाठीमागचं राज्य आणि उद्या येणारं राज्य, कुठल्याही राज्याच्या पाठीमागचा हा मूलभूत शासनाच्या पाठीमागचा सिद्धांत आहे. राज्य दोन गोष्टीवरती चालतं, एक ज्यांच्यावरती राज्य करायचं त्या जनतेचं प्रेम तरी पाहिजे आहे, विश्वास तरी पाहिजे आहे. की प्रेम आणि विश्वास असेल तर त्या जनतेच्या मनामध्ये राज्यासंबंधाने भय तरी पाहिजे. या शासनाचा जर कायदा मानला नाही तर त्या शासनाच्या पाठीमागचा जो राजदंड आहे तो राजदंड मला शासन करील ही भीती. आपण त्याला शासन म्हणतो, राज्याला आपण शब्द जो वापरतो तो शासन. शासनाचा अर्थ शिक्षा, पनिशमेंट, सँक्शन ऑफ फोर्स ज्याला म्हणू आम्ही, असं त्याच्या पाठीमागचं जे असतं त्याला आम्ही भीत असतो. त्या भीतीमुळे जर राज्य चालतं किंवा प्रेमामुळे राज्य चालतं. इंग्रजाला ही खात्री होती की आपल्याबद्दल या राज्याच्यामध्ये प्रेम नाही, परंतु त्यानं आपल्या राज्यासंबंधाची अशी भीती निर्माण केली होती, त्या भीतीच्या जीवावरती या देशामध्ये राज्य चाललं होतं. पण गांधींनी तुमच्या माझ्या मनामध्ये भाऊपणाचं प्रेम निर्माण केलं आणि ती भीती तुमच्या माझ्या मनात नाहीशी झाली. म्हणून या देशामध्ये जेव्हा तो परत आला सगळ्या लढाया जिंकून जगातल्या, तेव्हा त्यानं असं पाहिलं की सरकारी नोकरही सत्ता मानत नाही, कारण ज्या लोकांच्या जीवाचे राज्य करायचं त्या लष्करामध्येही बंड झालं होतं सुभाषचंद्रांच्या नेतृत्वाखाली. ज्या सैनिकांच्या जीवाची राज्य करावं त्या नेव्हीनेही बंड उभारलेलं त्यांनी पाहिलं होतं. आणि समाजामध्ये बाहेर पाहावं तर 4 वर्षाच्या मुलापासून तो 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांच्या डोक्यावरती गांधी टोपी आणि हातामध्ये तिरंगी झेंडा आणि तोंडावरती वाक्य होतं छोडो हिंदुस्थान. हे चित्र पाहिल्यानंतर त्याला हा देश सोडून जाण्याखेरीज गत्यंतर राहिला नाही. हे चित्र मी तुम्हाला एवढ्याकरता आठवण करून देतो की तुम्हाला मला जे राज्य, जे आज राज्य, जे कसं असावं राज्य, राज्याचा आकार कसा असावा, राज्याचा रंग कसा असावा, कोणत्या भाषेचा असावा, या तपशिलासाठी मारे वाद विवाद आणि मारामारे आम्ही करून राहिलो होतो गेले वर्षभर. ते मूळ राज्य कशामुळे मिळालं याची जर आठवण आपण केली तर, केली नाही तर विशेषतः, आणि नेमकी ज्यामुळे या देशाचं राज्य मिळालं तीच गोष्ट नाही तर करण्याचा प्रयत्न आम्ही गेल्या वर्षभरामध्ये करत होतो. भाषेच्या लोकांनी वेगळं राज्य करावं यात ते गैर नव्हतं. भाऊ वेगळे व्हायला निघाले जमार आहे, भाऊ वेगळे राहतात, काही निभेना म्हणजे राहतात, खटपट करतात, एकत्र राहायची परिस्थितीचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करतात, घरातला कुरकुरीत थांबवायचा प्रयत्न करतात, बायकांची भांडणं चालली असतात तिकडे दुर्लक्ष करायचं असं ठरवतात नाही का. भांडू द्या त्यांना, भांडायचं असतं ते आपण भावाभावानी भांडायचं नाही. आता आपण तुमचा आमचा नेहमीचा दैनंदिन अनुभव आहे, तरी परंतु खटपट करून आपण एकत्र राहिलं पाहिजे आहे. अशी खटपट आपण आपल्या या देशाच्या संस्कृतीमध्ये करतो. पण जेव्हा होतो वेगळे, जेव्हा विभक्त राहतो, जेव्हा आगळे राहायचा प्रयत्न करतो, तेव्हा प्रेम शिल्लक राहून आगळं राहायचा प्रयत्न करतो. पण इथं मात्र असं होत होतं की दोन वेगळे प्रदेश वेगळे निघणार, पण एकाच्या मनात दुसऱ्याच्या बद्दलचा एक प्रकारचा राग द्वेष अशा तऱ्हेची भावना होती. आणि जणू काही एकमेकाकरता भांडायला उभी राहिलेली जणू काही दोन राष्ट्रच आहेत. या भावनेनं जर हे दोन जर प्रदेश जर वेगळे झाले असते तर ज्या मूळ तत्वावरती या देशाचं स्वराज्य उभारलंय त्या तत्वाचाच अस्त या देशामध्ये झाला असता. म्हणून या देशाच्या नेत्यांनी ठरवलं की नाही या भावभावना वेगळं होऊ द्यायचं नाही आणि भावभावने वेगळं राहूच नाही. हेच म्हणतो तुमच्या माझ्या संस्कृतीचं महत्व आहे. एकत्र राहावं असं तुमच्या माझ्या देशाच्या संस्कृतीने ठरवलं आहे. मग सगळे मराठी बोलणारे आणि सगळे गुजराती बोलणारे एकत्र जर आले तर बिघडलं कुठे? एकत्र सगळे तरी मराठी बोलणारे तरी आले की नाही, सगळे गुजराती बोलणारे तरी आले की नाही, हे तरी याच्या पूर्वी कुठं होते? अगदी मराठी राज्याचा सगळा जुना इतिहास पहा आणि मराठी भाषेचा इतिहास पहा. 1 नोव्हेंबर 1956 साली जेवढे सगळे मराठी बोलणारे एका राज्यामध्ये आलेले आहे एवढे सगळे मराठी बोलणारे लोक हिंदुस्थानच्या इतिहासात पहिल्यापासून आतापर्यंत कधीही एकत्र आलेले नव्हते. मी अगदी इतिहास डोळ्यापुढे ठेवून बोलतोय. काही हैदराबादच्या राज्यात होते, काही मुंबईच्या राज्यामध्ये होते, काही मध्य प्रदेशच्या राज्यामध्ये आत्ता होते. याच्या पूर्वी ही अशीच परिस्थिती होती. 56 राजे तुमच्या आमच्यावरती राज्य करत होते. आमचं जेव्हा स्वराज्य होतं त्याला कसं स्वराज्य म्हणायचं मला माहिती नाही. इंग्रजांचं राज्य येण्यापूर्वी या देशामध्ये जे होतं त्याला स्वराज्य कसं म्हणायचं मला शंका आहे. होतं राज्य होतं, आपल्या देशातल्या राजाचं राज्य होतं या अर्थानं स्वराज्य असेल. परंतु ते सुद्धा राज्य ज्या कारणामुळे गेलं तीच परिस्थिती पुन्हा जर तुम्ही मी माझ्या देशामध्ये निर्माण केली तर तुमच्या माझ्यासारखे दुर्दैवी तुम्ही त्यांनी असलं पाहिजे. आणि हे परिस्थिती हे चित्र या देशामध्ये निर्माण होऊ नये म्हणून देशातल्या प्रमुख सत्तेनं निर्णय घेतला, लोकसभेनं निर्णय घेतला, संसदेनं निर्णय घेतला की या दोन विभागांनी एकत्र असलं पाहिजे आणि तो निर्णय अंमलात आणल्यानंतर आज आपण एका राज्यामध्ये आलो. तरी सुद्धा अजून काही लोकांचं असं म्हणणं आहे की नाही आम्हाला हे मान्य नाहीये. इथे किती लोक यातले आहेत मला माहिती नाही. या भागामध्ये या गावामध्ये या जिल्ह्यामध्ये कदाचित कमी असतील जास्त असतील तो प्रश्न महत्वाचा नाही. आज असले तरी नसले तरी कदाचित उद्या यायचा प्रयत्न करतील. सार्वत्रिक निवडणुकी जवळ आल्या असल्यामुळं अनेक पंत आणि पक्ष या निवडणुकीच्या निमित्ताने पुष्कळ झेंडे बाहेर वाढून वर करतात. मला आपल्याला हे सांगायचं की शेवटी आम्ही राज्य उभी केली आहेत, स्वराज्य उभं केलं, छोटं राज्य उभं केलं. ही राज्य कशासाठी आम्ही उभी केली आहेत याचा विचार जर आपण आपल्या मनात केला तर निव्वळ राज्य उभं करावं ह्या आनंदाकरता आपण राज्य उभी केलेली नाही. ही राज्य म्हणजे काही एका चांगल्या कामाकरता म्हणून हातात घेतलेलं एक साधन हे ह्या राज्यांचं रूप आहे. साध्य काय तुमचं आमचं की या देशामध्ये शेकडो वर्ष गुलामगिरीत अज्ञानात आणि दारिद्र्यात खितपत पडलेला जो बहुजन समाज त्याच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनाच्या अंधेरामध्ये कुठेतरी प्रकाश दिसावा याच्यासाठी तुमची आमची सारी झडपड, त्याच्यासाठी स्वराज्य, त्याच्यासाठी मुंबईचं राज्य, त्याच्यासाठी मंत्रिमंडळ आणि त्याच्यासाठी मुख्यमंत्री. जर ते होणार नसेल, ज्या समाजाच्या कल्याणाकरता हे राज्य उभं केलंय ते होणार नसेल आणि मग नुसतीच स्वराज्य आणि नुसतीच मंत्रिमंडळ असतील त्या मंत्रिमंडळाचा त्या स्वराज्याचा लोकांच्या कल्याणासाठी काही उपयोग नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. आम्हाला मूळ साध्य ते गाठायचंय, त्याच्यासाठी हातात घेतलेलं हे साधन ही जर राज्यासंबंधीची मूळ कल्पना आमची असेल तर आता आम्ही हा वाद बंद केला पाहिजे आणि आम्ही काय केलं पाहिजे राज्य बंद करून वाद बंद करून आमचे जे मूळ प्रश्न आहेत ते मूळ प्रश्न हाताशी घेतले पाहिजे. कारण शेवटी कायम राहणार काय असेल, राज्याचा रंग काय, रूप काय, आकार काय ही कायम राहणारी गोष्ट नाही. राजधानी या गावात की त्या गावात ही महत्वाची गोष्ट नाही. कायमची आणि महत्वाची कुठली गोष्ट या देशामध्ये असेल तर ती म्हणजे देशातले लोक. तुमच्या माझ्या देशामध्ये किती राज्य आली आणि गेली, इतिहास वाचणाऱ्यानं नुसत्याची यादी डोळ्यापुढे आणली. नुसत्या दिल्लीच्या राज्याची आठवण केली म्हणजे राज्यांची आणि घराण्यांची रांग डोळ्यापुढे येऊन जात. कुणीतरी एक पृथ्वीराज चव्हाण त्या दिल्लीला राजा राज्य करत होता असं मला आठवण झाली. त्याच्यानंतर कोणी चांगलं खाला, घोरी आला, लोधी आला, पठाण आला, मोंगल आला, इंग्रज आला, हे सगळे आले आणि गेले. आणि या सगळ्यांच्या पाठीमा कोणा कोण आलंय? कुणी एक घराण आलं नाही, कुणी एक जमात आलेली नाही, कोणीही एक राजा आलेला नाही. 40 कोटी हिंदी जनता त्या राज्यावर त्यांच्या सिंहासनावरती आली आहे, हे तुमचं माझं म्हणणं. आणि हे नवराज्य हिंदुस्थानच्या इतिहासात यापूर्वी कधी आलं नव्हतं असणार. तुम्ही आम्ही लोकांनी जन्मून जन्म नवस्तायास केले पाहिजे असलं राज्य तुम्ही मी आज डोळ्याने पाहतो. मी वारंवार सांगतो की राम राज्य फार मोठं राज्य आपण आपला आदर्श मानतो. रामाबद्दलचं पावित्र माझ्या मनात आहे, पण मी पुढचं जे बोलणार आहे ते पावित्र लक्षात ठेवून बोलणार आहे की रामाचं राज्य तरी चांगलं होतं तरी ते रामाचं राज्य होत, जनतेचं राज्य नव्हतं. कारण राम राजा होता तो का राजा होता? रामाचा बाप दशरथ राजा होता म्हणून राम राजा होता. आणि दशरथ राजा का राजा झाला? दशरथाचा बाप राजा होता. बाप राजा आणि राणी आई म्हणून राजा, हा हिशेब या देशाच्या इतिहासात आपण कायमचा बंद केला. आता राज्याचा जन्म कुठल्या राणीच्या पोटात होत नाही, राज्याचा जन्म मताच्या पेटीमध्ये होतो. की नवी लोकशाहीची किमया तुम्ही निर्माण केलेली आहे. आणि हे नवराज्य ज्या देशात आपण निर्माण केलं कशासाठी केलं? पूर्वी दिल्लीची राजधानीची हकीकत आमच्या देशात तर असं काही विलक्षण आहे. सगळा इतिहास जर आपण आला म्हणजे मन भेटे नाही. या देशाला जिंकायला आपल्याला फार श्रम तरी करावे लागले नाही. खैबर घाटातनं कुणीही लुटारून यावं, पंजाबचा मुलुख लुटत लुटत दिल्लीपर्यंत येऊन दिल्लीमध्ये प्रवेश करायचा, कत्तलखाना उडायचा, लूटमार करायची आणि दिल्लीच्या रस्त्यावरून ग्वाही फिरवायची की आमके आमके खान सिंदोस्ता के पाशा बन गे. दिल्लीच्या गल्लीमध्ये कुणीतरी सांगावं की आमके आमके पाशा बनले, की लंकेच्या कोपऱ्यावरच्या खेड्यातल्या माणसानं म्हणावं की आम्हाला पाशा मिळाला. अशी दीन दुबळ्याचा देश हा बनला. आजकाल तुम्ही पाहिलं गेला 10 वर्षापूर्वी रशिया जिंकण्याकरता हिटलरनं आपलं सैन्य फेकलं, मॉस्कोच्या वेशी काबीज घेतल्या होत्या, पण रशिया काबीज झाला असं मानलं गेलं नाही. जर्मनीचे सेनापती पॅरिसमध्ये जाऊन 2 वर्ष राहिली पण फ्रान्स जिंकला गेला नव्हता. घर ना घर, गल्ली ना गल्ली, गल्ली ना गल्ली तर सोडून द्या, पण घरातला प्रत्येक जिना ना जिना लढवावा लागला होता. मॉस्कोच्या लढाईची आणि स्टालिनग्राडच्या लढाईची एकदा सांगतात की खालच्या मजल्यावरती जर्मनीचं राज्य आणि पहिल्या माळ्यावरती रशियाचं सोव्हिएतचं राज्य, असे हप्ते ना हप्ते, महिने ना महिने तिथे लढाया झालेल्या आहेत. आणि आमच्या इथे दिल्लीमध्ये राजा आणि त्याचं राज्य खाली लंकेपर्यंत म्हणतो, त्याचं कारण आहे त्या दिल्लीचा आणि देशामध्ये राहिलेल्या लोकांचा कधी संबंध झाला नव्हता. ते राज्यच कुणातरी अशा माणसांचं होतं. आज मात्र अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की तुमच्या माझ्या प्रत्येकाचं मन आणि दिल्लीचं राज्य यांचा संबंध जोडलेला आहे. असं नवराज्य तुम्ही आम्ही निर्माण केलंय, त्यामुळं त्या दिल्लीच्या सिंहासनाला शाप होताचं मानतात. तिथं असणारा सिंहासनावरती जो राजा बसेल तो 200-300 वर्षापेक्षा राज्य करणार नाही. असेल तर मला माहिती नाही, पण आता मात्र जे राज्य आलेलं आहे ते राज्य कुणा राजाचं राज्य नसल्यामुळं ते 200-300 वर्ष नव्हे, 500-500 वर्ष नव्हे, 1000-2000 वर्ष नव्हे. तर जोपर्यंत या देशातली हिंदी जनता जिवंत खऱ्या खुऱ्या अर्थानं जिवंत आहे तोपर्यंत, जोपर्यंत या देशामध्ये चंद्र आणि सूर्य उगवतात आणि मावतात तोपर्यंत या देशातलं हिंदी जनतेचं राज्य राहिलं पाहिजे आहे, टिकलं पाहिजे आहे, अशा तऱ्हेची मनाची तुमची माझी धर्माची तयारी असेल. पण ही तयारी जर करायची असेल तर ते लोकांचं जनतेचं राज्य निर्माण करायचा प्रयत्न तुम्हाला मला करावा लागणार आहे. ते राज्य दुसरं कोणीतरी आणून मिळणार नाही. शेतकऱ्यांचं राज्य करायचं अशी आम्ही नवी घोषणा शिकतो. शेतकऱ्याचं राज्य कोणी दुसरं आणून देत नाही. शेतकऱ्याचं राज्य त्याचा तो निर्माण करतो तेव्हा शेतकऱ्याचं राज्य निर्माण होतं. शेतकऱ्याचं जीवन ज्याला नाही ते त्याला शेतकऱ्याचं राज्य म्हणजे काय शेतकऱ्याचं. मी आज दुपारी कुठेतरी बोलताना सांगितलं शेतकऱ्यांच्या राज्याबद्दल की श्रीमंत मनुष्य आपल्या घरी जावई पाहुणा यायचा असला म्हणजे मुंबईहून नागपूरहून कार करून माल लागली की जावई पाहुणा येणार आहे चांगला माल पाहिजेला आहे तकवान्न करायची आहे वस्तू पाठवून द्या. कलकत्त्याहून नागपूरहून मुंबईहून तारा करून मोटारीने गाडीने विमानाने माल आणता येईल. पण शेतकऱ्याचा जावई जर येणार असला तर तो काही तो आपल्या त्या शेताला तार करत नाही. पत्र लिहून कळवत नाही की माझा जावई पाहुणा पहिल्या दिवस सणाला घरी येणार आहे एक दोन पोती गहू पाठवून द्या. आता नाही शेतकरी हुकूम करत. तो दिवाळ सणाला जर जावई येणार असला कार्तिक अश्विनाच्या वेळी तर तो चैत्र वैशाखामध्ये जाऊन ऐन उन्हामध्ये दोन्ही नारांच्या तापलेला असतो तेव्हा जमिनीची मशागत करतो मेहनत करतो. आणि ज्येष्ठ श्रावणाच्या वेळी जेव्हा मृग नक्षत्रात पहिली पावसाची सर येते तिथे जाऊन तो पहिला बी बियाणं पेरतो कष्ट करतो खत घालतो गोळपण करतो नांगरट करतो आणि त्या बीजातनं त्या बियातनं छोटस रोपटं तयार होतं. ते रोपटं शेतकऱ्याची मेहनत सूर्याचं ऊन वारा यांची मदत घेत घेत हळूहळू हळूहळू वाढतं. मग त्यातनं कणीस तयार होतं. त्या कणसाची बाकरापासून तो राखण करतो. आणि कुठेतरी मग अश्विनाच्या दिवसात दसऱ्याच्या सणाच्या वेळी मोत्याचं भरलेलं ते पीक कापून तो आपल्या घरामध्ये राखण मोडतो. चैत्रापासून जेव्हा तो राबतो तेव्हा दिवाळीच्या वेळी दिवसात आलेल्या जावळी पाहुण्याच्या ताटात गव्हाचं पक्वान्न तो वाढवू शकतो. हे शेतकऱ्याचं राहतं. तुम्ही मी तुमच्या माझ्या देशामध्ये शेतकऱ्यांचं गरिबांचं लोकांचं राज्य जर निर्माण केलंय तर ते लोकांचं निर्माण केलेलं राज्य कुणीतरी आकाशातून काहीतरी पाठवून देणार आहे अशी समज जर तुम्ही मी जर केली तर ते गरिबांचं राज्य राहणार नाही. गरिबांचं राज्य जर या देशामध्ये राहायचं असेल तर ते गरीब ज्या पद्धतीने स्वतःच्या शक्तीनं ते निर्माण करील तेवढंच ते टिकेल तेवढंच ते राहील. आणि त्याच पद्धतीने ते वाढवायचा प्रयत्न तुम्हाला माझ्या देशामध्ये केला पाहिजे. ही मूळ या देशाच्या स्वराज्याच्या बांधणीची कल्पना आहे. ती कल्पना बांधून राहिली बाजूला आणि राज्याचा आकार केवढा असावा याचंच आमचं भांडण सुरू झालं. वाडा बांधून तयार आहे घर बांधून तयार आहे इमला बांधून तयार आहे. खोलीचा आकार किती असावा याच्यासाठी किती दिवस आम्ही भांडत राहणार आणि रस्त्यावर सुद्धा राहणार. बांधून झालंय घर त्यात गेलं पाहिजे आहे त्यात राहिलं पाहिजे संसार उभा केला पाहिजे आहे. संसार उभा करणं हे या देशातलं महत्वाचं काम आहे. गरिबांचं राज्य रांकेला लावणं हा त्यातला महत्वाचा प्रश्न भाग आहे. त्याची जिम्मेदारी तुमच्या माझ्यावरती आहे. आणि का तुमच्या माझ्या विरुद्ध आहे सांगू इच्छितो आपल्याला. आज जगामध्ये हिंदुस्थानला जी कामं करायची आहेत ती कामं जर आम्ही तातडीनं वेगाने जर केली नाही तर हिंदुस्थानला पश्चाताप पडण्याची पाळी येणार आहे असं विचारी माणसांच्या मनाशी येऊन जातं. दर दोन महिन्यानं पंडित नेहरू कधी अमेरिकेला जातात कधी अरबस्थानला जातात कुठे इकडे जातात देश बघण्याकरता जात नाही. त्यांच्या मनाला सारखी चिंता लागून राहिलेली आहे की माझ्या देशाचं स्वराज्य या 10 वर्षात मी आणलेलं आहे ते स्वराज्य रांकीला लावलं पाहिजे स्वराज्यामध्ये शक्ती निर्माण झाली पाहिजे. राज्याचा सांगाडा उभा राहिलाय. राजधानी आहे मंत्री आहे राज्य आहे. पण आधुनिक तऱ्हेचं ज्याला राज्य म्हणतात बळकट राज्य ज्याला म्हणतात एक नवीन शक्ती ज्याला म्हणता येतात अशा तऱ्हेची शक्ती हिंदुस्थानची अजूनही बनलेली नाही याची जाणीव मी तुम्हाला देऊ. तुमचं माझ्या देशाचं सैन्य अजूनही आपण भाड्यानं विकत आणलेल्या इतरांच्या विमानातूनच पळवतो. देशामधल्या मोटारी पळताना चांगल्या दिसतात. 1-2 लाख मोटारी आपल्याकडे असतील 10-20 लाख असतील पण त्या 10-20 लाख मोटारी ज्याच्यावरती चालतात ते पेट्रोलचा थेंब तुमच्या माझ्या देशात तयार होत नाही. पेट्रोल देणाऱ्यांनी मनात आणलं तर तुमच्या माझ्या गाड्या जितक्या तिथं थांबतील याची आज पण तुम्हाला मला ठेवली पाहिजे. संसार उभा केलाय पण सकाळ दुपार संध्याकाळ जे जेवतोय ते दुसऱ्या कुणातरी आणून जेवतो. हे जसं एखाद्या माणसाला मनाला बोसेल तसं तुम्हाला मला रात्रंदिवस ही गोष्ट मनाला बोसली पाहिजे आहे की माझ्या राष्ट्राचं राज्य अजून स्वतःच्या शक्तीवरतीपुर उभं राहिलेलं आहे आणि ते उभं राहण्याचा प्रयत्न येत्या 5-10-15 वर्षात जर तुम्ही मी केला नाही तर नवीन राज्य बांधण्याच्या शर्यतीत तुम्ही मी नापास हो आणि या शर्यतीत जर तुम्ही मी नापास झालो तर गरिबांचं राज्य राहणार राज्य राहील. पण जे राज्य तुम्ही नेहमी निर्माण केलेलं आहे या देशामध्ये ते राज्य जर टिकायचं असेल तर प्रत्येक दिवस जो जो पदरात पडतोय प्रत्येक वर्ष जे जे पदरात पडतोय त्याचा त्याचा फायदा घेऊन या राष्ट्राची उभारणी करण्याचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे आहे आणि हे 10-5 वर्षात जर केलं नाही तर पुन्हा ही संधी येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण देशाचा प्रयत्न नवीन तऱ्हेच्या प्रयत्नात लावून किती कामं करायचे. प्रत्येक गावाला गेला आपल्या गावाच्या लोकांना प्यायला पाणी द्यायची सुरुवात होती. खरं 10 वर्ष स्वराज्य मिळून झालंय. मी तुम्हाला मुद्दा म्हणून हे अवघड चित्र अशा कथा सांगतो. मी एका राज्याचा मुख्यप्रधान याची जाणीव आहे मला आणि त्या जाणीवेने मी आपल्याशी बोलतोय की जेव्हा विमानं बांधली पाहिजे आहेत अशी या देशाची अपेक्षा आणि गरज आहे त्याच वेळी या देशातल्या लोकांना प्यायला पाणी दिलं पाहिजे त्याची जरुरी आहे. मी 10 वर्षापूर्वीचा माझा अनुभव परवा एकदा मी सांगितला होता कुठे मला आठवत नाही. जेव्हा 1943 साली पहिलं मंत्रिमंडळ मुंबईचं बनलं तेव्हा त्या राज्यातला एक छोटासा उपमंत्री मी होतो. बाहेरच्या देशातला एक प्रवासी वृत्तपत्रकार हिंदुस्थानमध्ये काय घडलं ते पाहायला आला होता मुंबईमध्ये. माझी गाठ पडली त्यानं मला विचारलं तो सगळ्यांचीच परीक्षा घेत छंडत होता असं मला वाटलं. मला त्यानं विचारलं असं मला आठवतं की का हो तुम्ही तुमच्या देशामध्ये लोकांची लोकांच्या जीवनामध्ये बदल करण्याकरता काय क्रांतिकारक कार्यक्रम काढलेला आहे. राज्यकारभारात मी नवीन होतो राज्यच मुळी पहिल्या प्रथम माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. पहिले 1-2 मिनिट मिसा गोंधळलो पण पुढच्या क्षणी त्याला उत्तर दिलं मी की आम्ही आमच्या देशामध्ये पहिला क्रांतिकारक कार्यक्रम काढला लोकांना पाणी प्यायला द्यायचा आणि तो मनुष्य मनापासून हसला. त्याला वाटलं की एवढी क्रांती करून या देशामध्ये या लोकांनी राज्य आणलं आणि कार्यक्रम काय म्हणून लोकांना पाणी द्यायला द्यायचं. त्याला माझ्या म्हणण्याचा अर्थ कळला नाही पण माझ्या म्हणण्याचा अर्थ मी सहज बोललो तरी माझ्या म्हणण्याचा अर्थ माझ्या सुद्धा नंतर लक्षात आला. ही खरी गोष्ट आहे आणि म्हणून मी हे सांगण्याकरता मी उदाहरण देतो. लांबचं उदाहरण मला माहिती नाही मी माझ्या जिल्ह्याचं उदाहरण नेहमी देतो. आमच्या जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर आहे. आपण महाबळेश्वरचं नाव ऐकलं असतो. आपल्याकडे जसं पंचमढी हे हवेचं ठिकाण इंग्रज राजाने उभं केलं होतं नागपूरच्या गरम हवेतलं डोकं थंड करण्याकरता तो मढीला जातो. आमच्या इकडे इंग्रज आपलं डोकं समुद्रकाठाला ताबायला मिळतो हा महाबळेश्वर त्या डोंगरात जातो. तिथे पाऊस किती पडतो माहिती मी आज सकाळी पाहिलं. तुमच्या इकडे पाऊस साधारणतः 49 ते 50 इंच पडतो असं मी गॅझेटियरमध्ये पाहिलं. त्या महाबळेश्वरला दरसाल 300 इंच पाऊस पडतो. त्या तिथल्या बायका गाणूच म्हणतात ओव्याच्या जात्यावरती म्हणतात की आमच्या इकडे पाऊस पडतो हत्तीच्या सोंडेसारखा. आता हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस पडतो आणि काय होतं त्या पावसाचं धो 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 5 नद्या त्या महाबळेश्वरात निघतात. कृष्णा कोयना वेण्णा सरस्वती आणि एक पाच तुमच्या या 5 नद्यातनं ते धो धो हत्तीच्या सोंडेसारखं पडणारं पाणी वाहून जातं आणि ऐन उन्हाळ्यामध्ये त्या महाबळेश्वरच्या पायथ्याशी राहणारी माणसं प्यायला पाणी नाही म्हणून पायाला नारू झालेले घरामध्ये घणत सुंदर पडलेले शेकड्यांनी दिसतात. ते आमचं भाग्य नद्या दुतर्फा भरून भरून पाण्यानं चाललेल्या आहेत. एका बाजूला दुसऱ्या बाजूला प्यायला पाणी नाही. ज्या स्वतंत्र देशामध्ये ज्याला देवानं दिलेलं पाणी प्यायलाच जर आपण ठेवता येत नाही त्या देशातल्या माणसाला आपण माणूस म्हणू आणि त्या देशातल्या सरकारला आपण सरकार म्हणू. पण ते क्रांतिकारक काम आज या देशामध्ये करायचं. धरण बांधण्याची जवळ सुरू झाली आहे. मी वारंवार सांगतो की ही काय गोष्ट जर कदाचित जर आणखी कुणी 70 वर्षापूर्वी आधी केली असती ते बिघडलं असतं पण ती सगळी जिम्मेदारी आज तुमच्या माझ्यावरती पडलेली आहे. पण काही केलंच नाही या राज्यामध्ये देशातल्या लोकांच्या करता ते करायला पाहिजे. याची जाणीव युवक इंग्रजालाच नव्हती असं नव्हे थोडीफार तुम्हाला नाही
कृष्णा कोयना गोदा आहे एवढ्या नद्या मी आता तुमच्याकडे आल्यानंतर नद्यांची नावं ऐकली. एवढ्या मोठ्या नद्या या तांडा जिल्ह्यातनं फक्त एका बाजूनं गोदावरी वाहून जाते. वर्धा आहे, वैनगंगा आहे, वैनगंगा कितीतरी नावं आहेत मोठी मोठी. ही सगळी आहोत किती नद्यांची नावं, ही तर मुळी आमच्या देशातली मूळ संस्कृती आहे. अगदी सुरुवातीला जर काही शिकवत असतील तर आमच्याकडे नद्यांची नावं शिकवतात. आमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे आपल्या हिंदूंच्या लग्नामध्ये मी लांबूच चाललोय, मला जायचं आहे नागपूरला रात्री. परंतु असे लोक ऐकत बसले म्हणजे मनाशी असणारे विचार जर सांगितले नाही तर कशासाठी इतकं लांब यायचं म्हणून मी बोलतो. तुमच्या आमच्या लग्नामध्ये हिंदूंच्या लग्नामध्ये जर निदान पहिली मंगलाष्टक अजूनचा उपाध्याय जर कुठली म्हणत असला तर गंगा सिंधू सरस्वतीची म्हणतो. मी पुष्कळ विचार केला की हा का कशासाठी म्हणत असलेलो. मी अनेक ठिकाणी गेलो, मी या प्रांताच्या बाहेरही जाऊन पाहिलं, परंतु विवाहाच्या वेळी ही मंगलाष्टका म्हणून या देशातल्या सगळ्या चांगल्या नद्यांची यादीची यादी म्हटली जाते. त्याच्यामध्ये काय हेतू आहे? तो पंचवार्षिक योजनेचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर माझ्या लक्षात आला, त्याच्यापूर्वी माझ्या लक्षात आलं नव्हतं. पण मी असं म्हणत असे की गंगा सिंधू सरस्वतीची नावं सांगायची काय कारण आहे? पण त्याच्या पलीकडे एक समोर उभी राहिलेली असते म्हणजे गंगा सिंधू सरस्वती. पण त्याचा खरं असं आहे की तो ग्रहस्थाश्रम स्वीकारत असतो, त्या ग्रहस्थाश्रमध्ये त्याला काही कर्तृत्वाला जागा दाखवून दिल्या असतात, त्या नद्यांची आठवण करून दिली असतात. पण आम्ही कधी त्या नद्यांचा वापर करण्यामध्ये काही कर्तृत्व कधी मानलंच नाही. आम्ही संपत्ती शोधण्याकरता म्हणून श्रीमंतांच्या घराकडे पाहिलंय. व्यक्तीची संपत्ती कदाचित खजिन्यात किंवा नोटेमध्ये किंवा बँकेमध्ये असेल, पण देशाची संपत्ती निसर्गानं दिलेल्या या साधनामध्ये आहे. या साधनांच्या वरती या देशामध्ये आम्ही जेवढा अन्याय केला तेवढा दुसऱ्या कोणावरती केलेला नाही. या नद्यांना आम्ही लोकमाता म्हणतो. आचार्य कालेलकर या सगळ्या नद्यांना लोकमाता म्हणतात आणि खरं गंगा माते म्हणतो आणि आपण आंघोळ करतो, गोदा माते म्हणतो आणि आम्ही त्यामध्ये आंघोळ करतो. आणि काय करतो, कशासाठी आंघोळ करतो? अंग स्वच्छ करण्याकरता नाही. 100 मैल 500 मैल लांब जे गंगेला आणि गोदेला जायचं ते निव्वळ आंघोळ करण्याकरता नाही तर पाप धुवून टाकण्याकरता जायचं. पंढरपूरला वर्षाने जाऊन चंद्रभागेमध्ये जर उडी मारलीच पाहिजे आहे आणि उरलं सुरलेलं पुण्य आणखी आळंदीला जाऊन इंद्राणीच्या डोहात टाकलंच पाहिजे आहे. कशासाठी काही नद्यांचे उपयोग केले, पण त्या नदीच्या काठाला पाणी नाही म्हणून तुमची माझी शेती हजारो वर्ष उपाशी तापाशी बसली, तिच्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं म्हणून या देशाला दारिद्र्य आलं. आज आम्ही जागे झालो आहोत आणि भांडणं आहे की तुमच्या नदीला धरण धरले आणि आमच्या नदीला धरण का धरलेलं नाही. आज अशी भांडणं आहे, चांगली गोष्ट आहे. भांडणं जरी केली याकरता तरी जाण जागे आम्ही झालो आहोत पंचवार्षिक योजनेच्या निमित्तानं असं मनाची वाटायला. कितीतरी गोष्टी या देशामध्ये करायच्या, एवढ्या अनेक नाना तऱ्हेच्या गोष्टींना हाताशी धरून त्यांना रचून 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 एक नव हिंदुस्थान नवलोकांचं भाग्य उभं करायचं आणि या कामाकरता तुम्हाला मला सगळ्यांना आपणाला वाहून घ्यायचंय. हे काम त्याच्या 5 वर्षात 10 वर्षात जर करायचं तुम्ही मी जर राहिलो मला नाही वाटत की तुम्हाला मला वाचायला पुन्हा कोणीतरी येईल. परमेश्वर सुद्धा सारखासारखा नाही जन्म घेतो, तेव्हा तरी जन्म घेतो आणि त्याने घेऊन पाहिलाय. तुमच्या माझ्या डोळ्यासमोर तो हिंडला फिरला, तुमच्या बरोबर हिंडला, तुम्ही आम्ही विश्वास बदल. गांधीजी जे जन्माला आले नसते तर तुमच्या माझ्या जीवनात काय केलं असतं तुम्ही मी मला माहिती. तुम्ही मी कृतज्ञ असल्या बाबीला एका स्वतंत्र हिंदुस्थानचे नागरिक म्हणून आज पुढे बघतो. मी माझ्या मनाने विचार करतो, माझ्यावर विचार करतो. सातारा जिल्ह्यातल्या खेड्यातला शेतकऱ्याचा एक कोट गांधीजी जन्माला आली नसते तर आज कुठं असतं फोन नाही, कुठंतरी गुराख्याच्या पाठीमागत होता हिंडत असता. हे आता जर चित्र हे नवीन शक्ती आहे, नवीन तेज गांधींच्या पुण्याने या देशामध्ये निर्माण झालेलं आहे. त्याला तुम्ही आणि मी विसरून जाणार आहोत. ज्या क्षणी त्यांनी शिकवलेलं ते शिक्षण आणि तत्व विसरून त्या क्षणी हा देश त्या देशात नवीन निर्माण झालेला देश हे सर्व तुमच्या माझ्या हातातून जाईल. आणि आलं राज्य आलं राज्य तसं गेलं राज्य गेलं राज्य हे गाणं म्हणत होतं बसायची पाळी तुमच्या माझ्या गेला. आणि म्हणून पहिली गोष्ट मुळात त्या देशामध्ये तुम्ही कधी विसरता कामा नसतं. की या देशामध्ये पहिलं काम, पहिला विचार, पहिलं काम, पहिला विचार मोकत राहिलं पाहिजे देशाचा. देशाचा विचार पहिला, त्याच्यानंतर विचार दुसरा कुठल्या गोष्टीचा. या दृष्टीतून या एका विचार तुम्ही जर तुमच्या मनाशी पत्करला तुम्ही स्वीकारलात तर मग कुठल्या वेळी काय करावं हे आपोआप दिवस पोहोचत राहिले. मला काय चिंता वाटत, त्याच भावनेनं त्याच बुद्धीतनं या नव्या राज्याचा जन्म झालेला आहे हे मला आपल्याला सांगायचं. की जेव्हा राष्ट्रभक्ती हा राष्ट्राचा विचार जेव्हा संकटात पडला तेव्हा तो राष्ट्राचा विचार, तो राष्ट्रभक्तीचा विचार, तो राष्ट्रैक्याचा विचार, तो राष्ट्रातल्या भावभावांचा विचार पुन्हा देशापुढे ठेवण्याकरता म्हणून दोन भाषिकांना एकत्र आणलेलं आहे. आणि असं थोडं मोठं विशाल राज्य निर्माण झालंय. 5 कोटीचं राज्य, 100 कोटीचं राज्य, जिथे जास्तीत जास्त कापूस निर्माण होतं, जिथे जास्तीत जास्त कापूस निर्माण होतो, जिथे जास्तीत जास्त जमीन एकर अन्नधान्याखाली आहे, जिथे जास्तीत जास्त उद्योगधंदे वाढलेले आहेत, जिथे जास्तीत जास्त कर्तबगार लोक राहतात, असं तुमचं माझं राज्य निर्माण झालेलं आहे. मग तुम्ही मनाची किरकोळ शंका कशा करतात? कदाचित जर तुमच्या मनाची किरकोळ शंका असतील की आपलं पहिलं राज्य बरं होतं, नागपूर जवळ राजधानी होती, इथे एका हकेवरची राजधानी होती, आता कुठे लांब मुंबई जायची, समुद्र काठाला जायचं, त्या समुद्रामध्ये आपण मिळून जाऊ की काय, आपली कोणी चिंता करणार की नाही, आमची कामं पाठीमागे राहणार की काय, आपल्याला मुंबईमध्ये कोणी ओळख देईल की नाही, अशी धास्ती शंका जर कुठे मनात असली, कोपऱ्यामध्ये असेल, तर ती काढून टाका. ती शंका तुमच्या मनातून जावी म्हणून मी त्याला आम्हाला असं कुणाला वाटतं कामाने की कांदा भंडारा माझा बाजूला आहे, नागपूर माझा बाजूला आहे, विदर्भ माझा बाजूला आहे. विदर्भ, कांदा, भंडारा, कच्छ, अहमदाबाद, सातारा, नगर हे सगळे तुम्ही आम्ही आता भाऊभाऊ, एकाच्या पायामध्ये काटा लागला तर दुसऱ्याला त्याची आठवण झाली पाहिजे आहे. इतकं तुमचं आणि माझं मन भावनेने एक केलं पाहिजे आहे. तुम्ही आणि आम्ही या देशाच्या प्रगतीच्या धारेवरती लागलेल्या एका नावेत, एका बोटीत बसलेलो आहोत. कोण कुठे बसलाय याला फार समजतं नाही. नाव जर बुडणार असेल तर पूर्वेला आणि पश्चिमेला बसलेला हे सगळ्यांनाच एकच मार्ग घ्यावा लागेल. तर तुमचं आणि आमचं एक भाग्य आहे, सगळ्यांचं एक भाग्य आहे की या भावनेने आपण राहिलं पाहिजे. तो विश्वास तुम्हाला देण्याकरता आणि तो विश्वास मागण्याकरता मी आलो. मी जेव्हा आलो तेव्हा माझ्या मनात हा विधी होता. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की एवढे लांब प्रांतातले लोक आले आहेत, 5 वेगळ्या राज्य शासनातले लोक एकत्र आले आहेत, वेगळे वेगळे कायदे आहेत, वेगळ्या वेगळ्या परंपरा आहेत, वेगळ्या वेगळ्या सवयी आहेत, वेगळ्या वेगळ्या आवडीनिवडी आहेत, वेगळे वेगळे राग लोभ आहेत. त्या सगळ्यांना एकत्र आणून एका संसारामध्ये नेमकी गुंफण करायची आहे. वेळ लागेल, काही सुरुवातीला अडचणी येतील, कदाचित काही शंका निर्माण करायचा प्रयत्न केला जाईल. त्या शंकांना, त्या मोहांना, त्या रागलोभांना मनाची थाळा न देता आपण सगळेजण एका कामाकरता लागलो आहोत. या भावनेनं आपण जर पाठीमागे आलात तर मला असं वाटतं ज्या एका ध्येयवादी दृष्टीने हे नवीन राज्य निर्माण केलंय ते यशस्वी करण्याच्या कामामध्ये आपण सगळे पाठ. आणि म्हणून ती दृष्टी पाठीमागे, त्यामुळे आम्ही फक्त सदस्य सांगितलं तुम्हाला परत सांगणार की तुम्ही केलेला सत्कार, तुम्ही दिलेले हात, तुम्ही दिलेली विशेषणं, तुम्ही दिलेल्या सगळ्या सद्भावना या माझ्या व्यक्तिकरता दिल्या तर तुम्ही मानत नाही. त्या जर मानायचं असेल तर मी असं मानून जाऊ का इथं की तुम्ही केलेलं स्वागत, तुम्ही दिलेले हात, तुम्ही उच्चारलेले गौरवाचे शब्द, तुम्ही दिलेल्या आमच्या संघाचा सगळ्या चांगला भावना त्या माझ्या व्यक्तिकरता नसून निर्माण झालेल्या नव्या राज्याकरता आहेत असा मी त्याचा अर्थ धरून जाऊ का? जायला पाहिजे आहे. ज्या अर्थी कोणी तुम्ही नाही म्हणत नाही तो पण तुम्ही जो अर्थ घेऊन तर जायला पाहिजे आणि तोच अर्थ घेऊन मी माझा बरोबर जाणार आहे. पण तो अर्थ बरोबर घेऊन गेल्यानंतर माझ्या मनात निर्माण होणारा जो विश्वास आहे तो विश्वास मी इतर भागात जाऊन सांगणार आणि अशीच विश्वासाची वाद आपण एकमेकाच्या मनात केली पाहिजे. हा विश्वास आपण एकमेकाच्या मनातला वाढवूया आणि ह्या नव्या राज्याचं काम यशस्वी करण्याच्या कामामध्ये सगळेजण यशस्वी होण्याचा प्रयत्न करूया एवढी विनंती करतो आणि माझ्या